आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नाताळ सणाचा सर्वत्र उत्साह। माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशाचं अभिवादन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा खासदार क्रीडा महोत्सवातल्या खेळाडूंशी संवाद। कच्च्या स्वरूपातल्या हिऱ्यांना प्रमाणपत्र जारी करणाऱ्या किंबर्ले प्रोसेस या संस्थेचं उपाध्यक्षपद आजपासून भारताकडे। आणि कर्नाटक आणि तामिळनाडूत झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये किमान 17 जणांचा मृत्यू। नाताळचा सण आज सर्वत्र उत्साहानं साजरा होत आहे। देशभरातल्या चर्चेस आणि प्रार्थनागृहांमध्ये काल रात्री प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमित्त विशेष प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं होतं। चर्चेसवर रोषणाई करण्यात आली आहे। नाताळनिमित्त भेटवस्तू घेऊन येणाऱ्या सांताक्लॉजच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहेत। दुकानं, मॉल्स, उपाहारगृह आणि पर्यटन स्थळांवर गर्दी झाली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी देशवासियांना नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। या सणातून शांती, सलोखा, समता आणि सेवेचा संदेश समाजाला मिळतो असं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे। येशू ख्रिस्तांची शिकवण सामाजिक नात्यांचे बंध दृढ करते आणि शांततेचा पुरस्कार करते अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतल्या कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशनमध्ये जाऊन सामूहिक प्रार्थनेत भाग घेतला। नाताळचा सण समाजात सद्भावना आणि सलोखा निर्माण करतो असं त्यांनी शुभसंदेशात म्हटलं आहे। नाताळनिमित्त आज मुंबईतले शेअर, वस्तू आणि वायदे बाजार बंद आहेत। माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना आदरांजली वाहिली जात आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या सदैव अटल या समाधीस्थळी जाऊन वाजपेयी यांना आदरांजली वाहिली। अटल बिहारी वाजपेयींनी आपलं संपूर्ण जीवन राष्ट्रनिर्माण आणि सुशासनासाठी समर्पित केलं असं प्रधानमंत्री मोदी आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाले। वाजपेयी यांचं व्यक्तिमत्व, कार्य आणि नेतृत्व देशाच्या विकासाच्या कार्यात सदैव मार्गदर्शक राहील अशी भावना त्यांनी व्यक्त केली। माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभा सभापती ओम बिर्ला, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, केंद्रीय मंत्री जे पी नड्डा, किरेन रिजिजू यांनीही अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली। तसंच संसद सदस्यांनी संविधान सदनात वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रनायक यांचा जीवन प्रवास या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन केलं। यावेळी भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री शिवप्रकाश, मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम उपस्थित होते। पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे। संसद खेल महोत्सव देशाच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावत असून खेळामुळे जय पराजयाच्या पलीकडे जात तरुणांमध्ये खिलाडू वृत्ती रुजत असल्यामुळे सक्षम आणि शिस्तबद्ध तरुण घडत आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। संसद खेल महोत्सवाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते। हेच तरुण पुढे राष्ट्र उभारणीत योगदान देणार आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले।
ये महोत्सव युवा निर्माण से राष्ट्र निर्माण के मंत्र का एक मजबूत स्तंभ भी बन रहा, क्योंकि जीत और हार से अलग खेलों में हमें जो स्पोर्ट्स स्पिरिट, जो खेल भावना सीखने को मिलती, उस स्पोर्ट्स स्पिरिट से, उस भावना से ही सक्षम और अनुशासित युवाओं का निर्माण होता है।
संसद खेल महोत्सवामुळे देशाला हजारो खेळाडू मिळाले असून या महोत्सवाची व्याप्ती आणि प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे असं प्रधानमंत्री म्हणाले। 2030 भारतात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जाणार असून 2036 ऑलिम्पिकचं आयोजन करण्यासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। या स्पर्धांमध्ये जे सहभागी होतील ते आता 10 ते 15 वर्षांचे आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रतिभेला वाव देणं गरजेचं आहे। संसद खेल महोत्सव अशा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देतो असं प्रधानमंत्री म्हणाले। सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं। यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय हेही दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते। वीर बाल दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी यंदा 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या 20 मुलांची निवड करण्यात आली आहे. प्रधानमंत्री मोदी या कार्यक्रमात उपस्थित मुलांना तसंच तरुणांना संबोधित करतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कच्च्या स्वरूपातल्या हिऱ्यांना प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या किंबरले प्रोसेस या संस्थेचं उपाध्यक्षपद आजपासून भारत स्वीकारत आहे. अवैध कारवायांना पाठबळ देण्यासाठी होणारा हिऱ्यांचा व्यापार रोखण्यासाठी किंबरले प्रोसेस ही संस्था 2003 स्थापन झाली. यात जगभरातली सरकारं, हिरे उद्योग तसंच सामाजिक संघटनांचा समावेश आहे. जानेवारीपासून भारत या संस्थेचं अध्यक्षपद भूषवणार आहे. पारदर्शक व्यापाराविषयी भारताच्या वचनबद्धतेवर जगाचा विश्वास असल्याचं यामुळे सिद्ध होतं, असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल याविषयी बोलताना म्हणाले. किंबरले प्रोसेस या यंत्रणेत सध्या 60 जास्त देश सहभागी आहेत, त्यामुळे हिरे व्यापाराचं नियमन करणारी ही सर्वात मोठी संस्था बनली आहे. देशातला सर्वात जुना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत महोत्सव म्हणून ओळखला जाणारा 150वा श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलन उद्यापासून पंजाबमध्ये जालंधर इथं सुरू होत आहे. 3 चालणारा हा महोत्सव शिखांचे गुरु तेग बहादूर यांचा 350वा शहीद दिन आणि बनारस घराण्याचे प्रसिद्ध गायक दिवंगत पंडित छन्नूलाल मिश्रा यांच्या स्मृतींना समर्पित असेल. या महोत्सवात विदुषी अवस्थी, पंडित साजन मिश्रा, पंडित रोणू मुजुमदार, अश्विनी भिडे, पंडित संजू अभ्यंकर, सस्किया रावदे हास, व्ही सेल्वा गणेश, नवीन शर्मा आणि शिखरनाथ कुरेशी आपली संगीत कला सादर करतील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक उड्डाणं सुरू झाली. आज सकाळी 8 बेंगळुरूहून आलेलं पहिलं विमान धावपट्टीवर उतरलं. या विमानाला हवेत पाण्याचे फवारे सोडून सलामी देण्यात आली, तर सकाळी 9:15 या विमानतळावरून हैदराबादच्या दिशेनं पहिलं विमान आकाशात झेपावलं. सध्या या विमानतळावरून देशभरातल्या 9 विमानतळांवर विमान प्रवास सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सकाळी 8 ते रात्री 8 अशी 12 विमानसेवा सुरू राहील. कर्नाटकात चित्रदुर्ग इथं आज पहाटे झालेल्या अपघातात किमान 10 ठार झाले. एक भरधाव ट्रक एका प्रवासी बसला आदळून तिला आग लागली आणि बसमधले प्रवासी होरपडून मृत्यूमुखी पडले. या दुर्घटनेत 12 जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 आणि जखमींना 50,000 रुपये द्यायची घोषणा केली आहे. तमिळनाडूत तिरुचिरापल्ली चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर काल अपघात होऊन 7 मृत्यू झाला. तमिळनाडू राज्य परिवहन मंडळाच्या बसचं टायर फुटल्यानं चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि ही बस 2 आदळली. यात कारमधून प्रवास करणारे 7 जागीच ठार झाले. भारतीय पुरुष हॉकी संघाचा उपकर्णधार आणि 2 ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता हार्दिक सिंग याला देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेल रत्नासाठी नामांकन देण्यात आलं आहे. ऑलिम्पिक पदक विजेता आणि भारतीय हॉकी संघटनेचे उपाध्यक्ष गगन नारंग यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं आज नामांकनावर शिक्कामोर्तब केलं. जपाननं अण्वस्त्र बाळगायला हवीत अशा जपानच्या एका सुरक्षा अधिकाऱ्यानं केलेल्या विधानाचा जपानमधल्या अणुबॉम्ब हल्ल्यातून वाचलेल्या नागरिकांच्या 4 संघटनांनी निषेध केला आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी एका वार्ताहर परिषदेच्या माध्यमातून जारी केलं. अण्वस्त्र बाळगण्याबाबतची इच्छा दावा स्वीकारार्ह नसल्याचं या गटांनी म्हटलं आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी काल एका पाणबुडीची निर्मितीचा आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या चाचणीचा आढावा घेतला. अण्वस्त्र सज्ज असलेलं हे क्षेपणास्त्र 200 लांब असलेल्या लक्ष्याचा वेध घेऊ शकतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नाताळ सणाचा सर्वत्र उत्साह. माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशाचं अभिवादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा खासदार क्रीडा महोत्सवातल्या खेळाडूंशी संवाद. कच्च्या स्वरूपातल्या हिऱ्यांना प्रमाणपत्र जारी करणाऱ्या किंबरले प्रोसेस या संस्थेचं उपाध्यक्षपद आजपासून भारताकडे. आणि कर्नाटक आणि तमिळनाडू झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये किमान 17 मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.